आज चे दैनिक सुभक्ति पर्व 4 ऑगस्ट देवाचे विश्वासूपणा इतकेच सुरक्षित। ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले, ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला। रोमकरासपत्र 8:30। देवाने ज्यांना सनातन काळात आगाऊ नेमून ठेवले आणि जेव्हा देव येणाऱ्या अनंत काळात ज्यांचे गौरव करील या दरम्यान कुणीही गमावला जाणार नाही। जो कुणी देवाची संतती होण्यासाठी आगाऊ नेमून ठेवण्यात आलेला आहे तो त्यासाठीच्या पाचारणास सुटणार नाही, आणि ज्या कोणाला पाचारण केले जाते तो नीतिमान ठरविल्या वाचून राहणार नाही, आणि जो कोणी नीतिमान ठरवला जातो त्याचे गौरव झाल्या वाचून राहणार नाही। ही देवाचा आपल्या कराराशी असलेल्या विश्वासूपणाची अतूट पोलादी साखळी आहे। यास तो पॉल म्हणतो, ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नाही हा मला भरोसा आहे। फिलिप्पी 1:6। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हाला दृढ राखेल। ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावले तो देव विश्वसनीय आहे। 1 कुरिंथ 1:8-9। ही आपल्या देवाची अभिवचने आहेत। ज्याला खोटे बोलणे अशक्य आहे, ज्यांचा नव्याने जन्म होतो ते सर्व तितकेच सुरक्षित आहेत जितका की देवाचा विश्वासूपणा।